आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीसाठी नागरिकांनी योगदान द्यावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. यंदाच्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 6.4% राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार. मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि 19 वर्षांखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या 20 षटकांच्या मालिकेत भारताची 3-1 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार अत्यंत वेगवान पद्धतीनं काम करत असून 2047 विकसित भारताची उभारणी करण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लेखाजोखा मांडला. गेल्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पातली तरतूद 5.5 पटींनी वाढली. सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ वंचित, गरीब आणि आदिवासी समुदायाला होत असून शिक्षण, महिला सशक्तीकरण, मध्यम वर्ग आणि कर्मचाऱ्यांचं हित तसंच क्रीडा क्षेत्र याकडे सरकारचं लक्ष आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. डिजिटल तंत्रज्ञानाला प्राधान्य देतानाच सायबर सुरक्षिततेसाठीही सरकारनं अनेक उपाययोजना केल्या असं सांगून त्या म्हणाल्या.
भारत जैसे देश की आर्थिक उन्नति मध्यम वर्ग मिडिल क्लास की आकांक्षाओं और उनकी पूर्ति से परिभाषित होती है. मध्यम वर्ग जितने बड़े सपने देखेगा देश उतने ही ऊंचा उड़ान भरेगा. मेरे सरकार ने मुक्त स्वर से मध्यम वर्ग के योगदान को न केवल स्वीकारा है बल्कि हर मौके पर उसे सराहा भी है. भारत में पिछले 10 साल में बने 5 लाख से ज्यादा कॉमन सर्विस सेंटर्स सरकार की दर्जनों सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराया जा रहा है. मेरी सरकार ने लोगों के जीवन पर सरकार का प्रभाव कम करने के लिए ई गवर्नेंस को महत्व दिया है. डिजी लॉकर्स की व्यवस्था ने लोगों को कभी भी कहीं भी अपने महत्वपूर्ण डॉक्यूमेंट्स पाने और दिखाने की सुविधा दी गई. तेजी से डिजिटाइज होते हमारे समाज में आज राष्ट्रीय सुरक्षा से जुड़ा एक और महत्वपूर्ण विषय साइबर सिक्योरिटी है. डिजिटल फ्रॉड, साइबर क्राइम और डीप फेक जैसे टेक्नोलॉजी सामाजिक, आर्थिक और राष्ट्रीय सुरक्षा के लिए चुनौती भी बनी है. इन साइबर क्राइम को नियंत्रित करने के लिए कई कदम उठाए गए हैं. साइबर सुरक्षा के क्षेत्रों में भी युवाओं के लिए रोजगार की संभावनाएं हैं. मेरी सरकार साइबर सिक्योरिटी में दक्षता सुनिश्चित करने दिशा में निरंतर कार्यरत है. इसके फलस्वरूप भारत ने ग्लोबल साइबर सिक्योरिटी इंडेक्स में Tier 1 स्टेटस प्राप्त कर लिया है.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि दिवंगत माजी खासदारांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला आणि नंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर केला. देशाचा वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धीदर यंदाच्या आर्थिक वर्षात 6.4% राहील असा अंदाज या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशाची अर्थव्यवस्था सातत्यपूर्ण प्रगती करत असून खरीपात चांगला पाऊस झाल्यानं ग्रामीण भागातल्या मागणीत वाढ होत आहे. कारखाना क्षेत्राला मात्र देशाबाहेरून मागणी घसरल्याचा फटका बसला आहे. वैयक्तिक उपभोगाचं प्रमाण स्थिर राहिलं. आर्थिक शिस्त आणि सेवा पुरवठ्यात वाढ या मजबूत बाबींमुळे स्थूल रुपानं आर्थिक स्थैर्य मिळालं असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचं योगदान 0.5 ते 1% वाढणार असून कृषी क्षेत्रच आर्थिक वाढीसाठी आश्वासक असल्याचं मुख्य आर्थिक सल्लागार डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता लोकसभेत येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी राज्यसभेत अर्थसंकल्प मांडतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मराठी राजभाषा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 3रा विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल पुण्यात बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचा फडणवीस यांच्या हस्ते राज्य सरकारचा पहिला साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले,
भाषा ही भावना व्यक्त करण्याचं साधन असतं, ते संपर्काचं साधन असतं आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचं साधन देखील आपली भाषा असते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा दर्जा म्हणजे राजमान्यता आहे. ही मराठी भाषा होतीच, प्राचीन भाषा ती होतीच, परंतु कुठल्याही भाषेला राजमान्यता मिळणं हे देखील महत्वाचं असतं.
हे विश्व मराठी संमेलन म्हणजे पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभ मेळा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. यापुढील संमेलनं छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह परदेशातही भरवण्यासाठी मराठी भाषा विभागानं पुढाकार घ्यावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. विकसित भारतासाठी एरोस्पेस क्षेत्रातली आव्हानं या विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते काल पुण्यात झालं. दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियानं या परिषदेचं आयोजन केलं होतं. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या कार्यक्रम विभाग प्रमुख सहाय्यक केंद्र संचालक सुजाता काळेकर या 35 वर्षांच्या सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाल्या. विविध कार्यक्रमांच्या निर्मितीतून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. महिला विकासासंदर्भात त्यांनी केलेल्या कार्यक्रमाबाबत आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पुणे आकाशवाणीवरील लेखापाल जितेंद्र कदम हे 36 वर्षांच्या सेवेनंतर तर लेखनिक ज्ञानेश्वर लोखंडे हे 33 वर्षांच्या सेवेनंतर काल निवृत्त झाले. सांगली आकाशवाणीतील सहाय्यक अभियंता सुनील घळसासी हे देखील काल सेवानिवृत्त झाले. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 32 पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. यात 7 सुवर्ण, 16 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत पार्थ माने यानं सुवर्णपदक तर रुद्रांश पाटीलनं रौप्य पदक पटकावलं. सेनादलाच्या अंकुश जाधवनं स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. खो खोमध्ये महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. क्रिकेट 19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात धडक मारली आहे. काल क्वालालंपूर इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं इंग्लंडवर 9 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 113 धावा केल्या. भारतानं हे लक्ष 15 षटकात केवळ एका खेळाडूच्या मोबदल्यात पार केलं. अंतिम सामन्यात आता भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यान सुरू असलेल्या 20 षटकांच्या मालिकेत काल पुण्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करत मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 181 धावा केल्या. प्रारंभी भारतीय संघाची पडझड झाली, मात्र रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. प्रत्युत्तरात इंग्लंडला 166 धावाच करता आल्या. भारताकडून हर्षित राणा आणि रवी बिश्नोईनं प्रत्येकी 3 बळी घेतले. शिवम दुबेला सामनावीर म्हणून जाहीर करण्यात आलं. मालिकेतील 5वा आणि अंतिम सामना उद्या मुंबईत होणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीसाठी नागरिकांनी योगदान द्यावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. यंदाच्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 6.4% राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार. मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि 19 वर्षांखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या 20 षटकांच्या मालिकेत भारताची 3-1 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.